लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नः नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानैशान्तरोजरुद्धमधुका स्वामी साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् गुणातीताची लक्षण, तो गुणातीत असो हीच मुख्यतः, गुणांमध्ये न सापडणारा हेच त्याचं मुख्य लक्षण. भगवंतांनी त्याची जी बाह्य वर्तनाची लक्षणं सांगितलेली आहेत ती, आणि गुणातीत होण्याची युक्ती, ज्या युक्तीनी तो गुणातीतता राखतो ती युक्ती, अशा दोन अंगांनी भगवंतांनी ही लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यात आता आपण जे श्लोक पाहतो आहोत त्या श्लोकांमध्ये व्यवहार करताना त्याची जी लक्षणं दिसतात ती लक्षणं आपण पाहतो आहोत. त्या लक्षणांमध्ये मुख्यतः तो द्वंद्वांच्या बाबत सम असतो. तसंच तो स्वस्थ असतो. द्वंद्व असताना देखील तो स्वस्थ किंवा निवांत असा असतो. बाहेरून तो स्वस्थ असतो, दिसतो. आणि त्याचं अंतरलक्षण या स्वस्थ शब्दाचं, तो आत रमलेला असल्यामुळं तो स्वस्थ असतो असं आहे. अजून एक लक्षण म्हणजे तो धीर असतो. धैर्यामध्ये, धैर्याने द्वंद्वाला तोंड देत असतो. आणि या धैर्यामध्ये तितिक्षा आली. द्वंद्व आपल्या ठिकाणी जिरवण्याची क्षमता आली. अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे तो सर्वारंभ परित्यागी असा असतो. हे म्हटलं तर अंतरलक्षण आहे, म्हटलं तर त्याच्या अलिप्त अशा देहबोलीतून ते दिसू शकतं. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनहा तुल्य प्रिया प्रियो धीरहा तुल्य निंदात्म संस्तुतिहि मानापमानयोः तुल्यः तुल्यः मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस उच्यते. ही जी वर्तणुकीच्या बाबत असणारी अशी लक्षणं, त्याच्या आधी त्या गुणांच्या येण्या जाण्याने त्याच्या ठिकाणी कसा फरक पडत नाही असं अंतरलक्षण देखील सांगितलेलं आहे. सत्व रज आणि तम हे निर्माण झाल्यामुळं अथवा निवृत्त झाल्यामुळं न द्वेष्टी न कांक्षती असा तो त्या गुणांबाबत असतो. तो उदासीनासारखा असतो. उदासीनवद आसीनो, या उदासीनवद आसीनो या शब्दामध्ये गुणातीत करत असलेली साधना देखील येते. याच्यामध्ये साक्षी भाव येतो. याच्यामध्ये म्हणूनच हे आल्या आल्या साक्षीत्व इथं कोणी पाठी लावलेली आहे. मी विचार करत होतो की या महिन्याची मध्यवर्ती कल्पना प्रेमभाव असताना साक्षीत्व का, तर गुणातीताची लक्षणं चाललेली असल्यामुळं बहुतेक त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही पाठी लावली असावी. तो साक्षी असतो, तो द्रष्टा असतो, तो उदासीनासारखा असतो. या साक्षीत्वामुळं त्याच्याबाबत असं घडतं की गुण निर्माण झाले अथवा नाहीसे झाले तरी देखील तो विचलित होत नाही. गुणेर येऊन विचाल्यते, तो अविचल राहून गुणांना तोंड देतो. तो एवढंच समजतो की गुण आपल्या आपल्या अर्थामध्ये विषयामध्ये वर्तन करत आहेत. यौवतिष्ठती, तो स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये असतो किंवा साक्षीत्वामुळे त्याला स्वरूप प्राप्त होतं आणि तो चलन पावत नाही, तो चलित होत नाही, ही त्या मनाने गुणातीताची अंतरदशा लक्षण आहेत आणि सम दुःख सुख स्वस्थ हा समलोष्टा श्मकांचन हा तुल्य प्रिया प्रियो धीरा तुल्य निंदात्म संस्तुती ही मानापमानयो हो तुल्यहा तुल्यहा मित्रारिपक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्चते। ही वर्तनाच्या वेळेला गुणातीत कशा रीतीने वर्तन करतो, कोणत्या गुणांनी तो दिसतो ते वर्णन करणारे असे हे श्लोक आहेत। दुःख आणि सुख याच्या ठिकाणी तो सम असतो। मातीचं ढेकूळ, लोष्ट, अश्म, कांचन, दगड, सोनं याच्याबाबत तो सम असतो। प्रिय आणि अप्रिय याच्याबाबत तो सम असतो। निंदा स्तुती याच्याबाबत तो तुल्य म्हणजे समच असतो, एकसारखी मानतो। मानापमान याबाबतही तो तुल्य असतो, सम असतो। आणि त्याला मित्र आणि शत्रू देखील तुल्यच असतात। हे समत्व जे सांगितलं त्याच्या मध्ये मध्ये शब्द आलेले आहेत, स्वस्थ, धीरः आणि सर्वारंभ परित्यागी। म्हणून सम अथवा तुल्य द्वंद्वांबद्दल, तसंच स्वस्थ म्हणजे आत रमून राहिलेला, धीरः म्हणजे धैर्याने सहन करणारा, तितिक्षायुक्त असा आणि सर्वारंभ परित्यागी। कर्माच्या आरंभाच्या वेळेलाच कर्माचा अभिनिवेश ज्यांनी सोडून दिलेला आहे असा, कर्माच्या आरंभाच्या वेळेलाच जो देह बुद्धीत नाहीये असा, कर्माच्या आरंभाच्या वेळेलाच ज्यांनी आपण करता आहोत हा भाव सोडून कर्माला हात घातलेला आहे असा, कर्माच्या आरंभाच्या वेळेलाच त्यांनी कर्तेपणाचा त्याग केलेला आहे, त्यामुळे कर्म संपल्यावर देखील तो फळाचा त्याग करेल हे सांगायची गरज नाही। तसं कर्माचा जो काही परिणाम होईल त्याबाबत तो सम असेल हेही सांगायची गरज नाही। अविनाशी सत्ता मात्र, अधिष्ठान मात्र, अशी जी शुद्ध जाणीव आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आहे ती चैतन्य युक्त आहे, ज्ञान युक्त आहे, अविनाशी आहे। आणि त्या जाणीवेच्या पुढे, त्या जाणीवेच्या अपेक्षेने देह देखील नाही असं होऊन जात। देहाच्या बाबत देह, मन आणि बुद्धी यांच्या अंगांनी ती जाणीवच काम करत असते, पण देह, मन आणि बुद्धी यांच्या निरपेक्ष जी शुद्ध जाणीव राहते, जिला नाश नसतो, जी ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप असते, ती जाणीव ही एकमेवा द्वितीय म्हणून काम करते। ती एकच एक अशी असते। त्या जाणीवेच्या सापेक्ष विश्व या नावाचा प्रकार देखील नसतो, पदार्थ नसतो। कारण जेव्हा त्या जाणीवेचा प्रत्यय येतो तेव्हा विश्वाला दाखवणारं मन आणि विश्वामध्ये असणारा देह देखील एक प्रकारे तिरोहित होऊन जातो, नाहीसा होऊन जातो। एवढंच नव्हे तर देह, मन आणि बुद्धीच्या भावनेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या जाणीवेमध्ये मनुष्य नसतो। आणि देह, मन, बुद्धीची जाणीव संपली, नाहीशी झाली की आपोआप अविनाशी चैतन्य, एकमेवा द्वितीय आनंद स्थिती शिल्लक राहते। आणि ते आपलं खरं स्वरूप आहे असं लक्षात येतं। उदासीनवत आसीनो द्रष्टुत्वानी बसल्यामुळं, द्रष्टुत्वाचा अभ्यास केल्यामुळं तो अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. अशा ब्रह्मस्थितीमध्ये अविचल अशा आत्मभावामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा स्पर्श होत नाही. सुख आणि दुःख यांचा स्पर्श देहाला, मनाला आणि बुद्धीला होतो, त्यांचीच अनुपस्थिती तिथे असते. तसंच माती, दगड आणि सोनं या बाह्य वस्तू जगतात असलेल्या जगदाभान नाहीस झाल्यामुळे तिथं नसतात. प्रिय आणि अप्रिय या दोन्ही गोष्टी तिथं नाहीशा होतात, जगतातल्या प्रिय आणि अप्रिय. तसं निंदा आणि स्तुती या गोष्टी देखील एकमेवा द्वितीय अविनाशी आत्मतत्वाच्या समोर निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी राहत नाहीत. मान, अपमान, मित्र आणि शत्रू या गोष्टी राहत नाहीत. सूक्ष्मत्वानी ब्रह्मभावामध्ये रमून राहिलेला, ब्रह्मभावामध्ये जिथपर्यंत रमून राहिलेला आहे तिथपर्यंत, तेवढ्या वेळपर्यंत अशा समदशेमध्ये असतो. तसाच तो स्वस्थ देखील असतो. देहानी भोगलेले, देहावर आलेले मानापमानाचे प्रसंग तिथं देहभानच नसल्यामुळं नाही सेवतात. असं असल्यामुळं तो धीरहा, म्हणजे ज्याची बुद्धी रमून राहिलेली आहे सूक्ष्म आत्मतत्वामध्ये, असा होऊन राहतो. आणि अशा रीतीने अंतरलक्षण त्याचा यथास्थित अभ्यास सातत्याने झाल्यामुळं त्याचा प्रभाव त्याच्या व्यवहारावर हळूहळू पडायला सुरुवात होते. खरं म्हणजे हे जे श्लोक आहेत, हे श्लोक भगवद्गीता अशा ठिकाणी गेलेली आहे की ज्या ठिकाणी आपले खरंच विचार पोचत नाहीत. अशी स्थिती असू शकते याच्यावर आपला विश्वास बसत नाही. आपल्यामध्ये आणि या स्थितीमध्ये फार मोठं अंतर असतं. सांगणारा देखील त्याच्यात आहे, केवळ ऐकणाऱ्यांच्या बाबत तुमच्याकरता मी सांगत नाहीये. मनुष्य मात्र आणि भगवंतांनी सांगितलेली ही स्थिती याच्यामध्ये अति अंतर आहे. कुठेतरी दूर भगवंत बोलतायत आणि आपण फार दूर ऐकतो आहोत क्षीण आवाजात. समदुःख सुखाहा फार क्षीण आवाजात आपल्याला ऐकू येते. कोणीतरी बोलतंय, कान देऊन ऐकला तर आपल्याला ऐकू येते की सुख आणि दुःखाच्या ठिकाणी सम असतो. आपला अनुभव नाही तसा. सुख आणि दुःख याच्या ठिकाणी आपण स्वस्थ नाही, आपला अनुभव नाही या स्वस्थतेचा. पण लक्षात घ्या की ध्यानातला आपला हा अनुभव जरूर आहे. या टोकाच्या स्थितीच्या निवेदनाच्या निरूपणाच्या वेळेला ऐकणाऱ्यांच्या आणि सांगणाऱ्यांच्या मनामध्ये ही स्थिती अति अवघड असा भाव निश्चित निर्माण होतो. प्रिय आणि अप्रिय हे तुल्य कसे असतील? आपलं यत्किंचितही न ऐकणारी सून तिच्याकडे तुल्य प्रिया प्रियो हो अशा रीतीने कसं पाहायचं? फार अंतर पडलं, फार अंतर. भगवंत आपल्याला कुठं घेऊन चाललेले आहेत? आपल्याला त्रास देणारा शेजारी, माझी स्थिती तशी नाहीये. आपलं प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी निर्माण होईल म्हणून मी बोलतो. उलट शेजाऱ्यांच्या गाडीतूनच मी इथं आलो. तो असा सम कसा पाहायचा, जेव्हा निंदा चालते तर ती निंदा जेव्हा उघड उघड नाव घेऊन म्हणजे आपली चाललेली असते तेव्हा तुल्य कसं राहणार? आणि जर स्तुती झाली तर आपण म्हणतो की नाही की भूषण म्हणून नाही किंवा अहंकार म्हणून नाही पण ते माझ्याबद्दल असं असं बोलले, अभिमान म्हणून नाही सांगत आहे, थोडासा तरी अभिमान असल्याखेरीज असे शब्द येतात, कसं तुल्य राहणार? कोणी आपली स्तुती केली, आपल्या कामाची स्तुती केली, आपल्या बुद्धीची स्तुती केली, आपल्या प्रवचनाची स्तुती केली, या गोष्टी आत्मसत्तेच्या समोर टिकतच नाहीत, तो आत्माहून राहिलेला असतो, हे ध्यानात शक्य आहे. इथपर्यंत तर आपल्याला आपल्या अनुभवाचं आहे, आपल्यापैकी काही जणांना तर पक्क माहितीये की ध्यानाच्या वेळेला सगळं नाहीस होतं, मनाचं उन्मन होतं, देहाचं देखील भान काही क्षणांपुरतं जातं, आपण शांत स्वरूप आनंद स्वरूप असा प्रत्यय येतो, हे त्याच्या खूप पुढे जाऊन भगवंतांनी सांगितलेलं आहे. कारण आपल्याला अवघड वाटते का आपल्याला सोपं वाटते याच्यावर सगळी निरूपणं अवलंबून नाहीयेत. तर गुणातीत कसा असतो हे भगवंतांना आपल्याला सांगायचंच आहे, अर्जुनाला सांगायचंच आहे, म्हणून भगवंत हे सांगतायत. ही गोष्ट आपल्या ठिकाणी मुरवून आत्मस्थितीमध्ये कायम राहणारा, जसं ध्यानाच्या वेळेला या सगळ्या गोष्टी नाहीशा करतो दृष्टत्वानी, तसं हळूहळू व्यवहार जमायला जेव्हा सुरुवात होईल ध्यानाच्याच प्रकाशात, आणि ध्यानाच्या प्रकाशामध्ये काही एक व्यवहार करणं हे निश्चित अपेक्षित आहे. ध्यान एका बाजूला आणि व्यवहार एका बाजूला ही अपेक्षा नाही. जर आपण साधना करत असू तर त्या साधनेच्या प्रकाशामध्ये आपला मान पाहणं आणि आपला अपमान पाहणं, म्हणजे आत्मसत्तेच्या प्रकाशामध्ये आपला मान आणि अपमान पाहणं, याचा अर्थ ते गौण लेखणं किंवा नाही असे होणं, आपण आत्मा या भावनेने याचा थोडा तरी अनुभव घेणं व्यवहारामध्ये देखील अपेक्षित आहे. असा अभ्यास करता करता हा अभ्यास देखील जेव्हा पराकोटीला जाईल तेव्हाची ही गोष्ट आहे. तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुता वाचूनी किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे. वस्त्राच्या पाठी पोटी सर्वत्र पुढून आणि मागून सुताखेरीज दुसरं काही नाही, कापसाखेरीज दुसरं काही नाही, ऐसे सुये दिठी अशा मूळ दृष्टीने सर्व चराचर मद्रूप जला झालेला आहे. त्याच्यासाठी आधी उदासीनवत आसीनो द्रष्टृत्वानी आपण परमात्म्याशी एकरूप हा बोध होणं आवश्यक आहे. त्या बोधाच्या नंतर त्याच न्यायाने, ज्या न्यायाने माझ्या आतला परमात्मा मी जाणला, त्याच न्यायाने विवेकाने यांच्या आतला त्यांच्या आतला सर्वांच्या आत तोच परमात्मा भरून राहिलेला आहे अशा बुद्धीने पाहायचं आहे. त्यावेळेला मित्र देखील असेल, शत्रू देखील असेल, पण पाहायचं आहे रामाच्या अंतर्यामी राम आणि रावणाच्याही अंतर्यामी राम हे दोन्ही पाहायचे आहेत. अभ्यास तर करायचा आहे, कधी जमेल कधी जमणार नाही, पण ध्यानाच्या बोधाचा जेव्हा प्रभाव असेल तेव्हा खरोखरच जमत. अणु माझी राम रेणु माझी राम तृणी काष्ठी राम वर्तत असे असं ध्यानातून उठल्यानंतर काही काळ होणं शक्य आहे. याचीच ही अतिविस्तारित आवृत्ती आहे हा बोध. म्हणजे चर आणि अचर अशाच न्यायाने वस्त्राच्या पाठी आणि पोटी जसं सुताखेरीज काही नाही तसं माझ्याखेरीज म्हणजे परमात्म्याखेरीज म्हणजे आत जाणलेल्या आपला परमात्माच जो आपल्या ठिकाणी जाणला तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे या न्यायाने तो पाहतो आहे. म्हणून सुख दुःखा सरीसे काटाळे आचर्यायसे. म्हणून सुख आणि दुःख त्याला समान होऊन जातात. त्याच्याबद्दलचं जे आचरण आहे ते काटाळे म्हणजे तराजू मध्ये जसं समान असावं तशा प्रकारे तो समधरूनच वर्तन करतो, दूर ठेवूनच वर्तन करतो. रिपू भक्ता जैसे हरीचे देणे. मागच्या वेळेला ही ओवी झालेली होती. रिपू आणि भक्त यांच्या सर्वांच्या ठिकाणी हरी भरून राहिलेला आहे असं पाहावं. तर जाता जाता मला मिलिंद दादा म्हणाले की रिपू आणि भक्त दोघांनाही हरिनी ज्याप्रमाणे एकच मोक्ष दिला असाही अर्थ होऊ शकतो. तसाही अर्थ करता येऊ शकेल. एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेवीजे. तेव्हाच सुख दुःख होतात ना. जई देह जळी होईजे मासोळी जेवी. देह जळाच्या ठिकाणी देहरूप जळ आहे आणि त्याच्या ठिकाणी मासोळी होऊन राहिला तर सुख आणि दुःख जसं जळातून बाहेर काढला की मासा तडफडतो आणि जळामध्ये असताना मासोळी एकदम उत्तम रीतीने वर्तन करते तसं देह जळाच्या ठिकाणी सुख दुःखामध्येच वर्तन चाललेलं असत. तोपर्यंत सुख दुःखाचं सेवन आहे जोपर्यंत देह जळात आहे. देह जळातून जर बाहेर आला तर सुखही नाही आणि दुःखही नाही आत्मभावामध्ये. आता ते तव तेणे सांडिले आहे स्वस्वरूपेसी मांडिले सस्यांती निवडिले बीज जैसे. आता ते सुख दुःख त्यांनी सांडलं सोडून दिलं आणि स्वस्वरूपाशी तन्मयता साधली. पण ही गोष्ट व्यवहाराच्या वेळेला आहे पण ध्यानाच्या रंगीत तालमीनंतरच आहे, उपासनेच्या रंगीत तालमीनंतरच आहे. सस्यांती निवडिले बीज जैसे. मळणी केल्यानंतर जसं बीजच स्वीकारलं जातं तसं स्वरूपबोधच स्वीकारला जातो. का वोघ सांडुनी गांग रिघोनी समुद्राचे आंग. गंगा ज्या ओघानी चालत आली समुद्रापर्यंत मिळणी होताना होईपर्यंत दोन्ही तीर सांभाळत आली. असं कधी झालं नाही की तिने आपले दोन्ही तीर सोडून दिले. जिथून कधी निघाली सुरुवातीला तिथपासून दोन तीर तिची साथ करत होते. अशी गंगा जी दोन्ही इराणच्या बरोबरीनी वाहत होती, त्यांना घेऊन वाहत होती. जेव्हा समुद्रामध्ये शिरते तेव्हा ते तीर सोडून देते. बस त्याच वेळेला फक्त गंगा तीर सोडून देते. का वोघ सांडूनी गांग, तीर सोडून दिल्यामुळे तिचा ओघही सुटला असं वाटतं. तीर आहे म्हणून नदी आहे, जर तीरच नसेल तर नदी कुठून राहील. तो तीरच तिने सोडून दिला जेव्हा समुद्र दिसला तेव्हा. निस्तरली लगबग खळाळाची, ते तीर सोडल्याबरोबर आणि समुद्राच्या ठिकाणी प्रवेश केल्याबरोबर सगळ्या खळाळाची प्रवाहाची लगबग निस्तरली म्हणजे शांत होऊन गेली. तेवी आपण पाची जया, वसती झाली धनंजया. तशी ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी झाली, तया देही अपैसया सुख तैसे दुःख. त्यांनी आता देहाचे किनारेच सोडून दिले, जसे गंगेनी दोन किनारे सोडून द्यावेत तसं देहच सोडून दिला आणि स्वरूपामध्ये जाऊन मिळाली. तेव्हा देहाची सुख दुःख आता राहिली नाहीत. आता गंगेला तिचा जो ओघ होता तो सोडून दिल्यानंतर तीरावरची कोणती वार्ता जशी राहिली नाही, तशी आता देह बुद्धीची सगळी बोली खुंटून गेली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले, आत्मा राम देही आतले द्वंद्व तैसे. रात्र आणि दिवस ही धारणाच ज्यांनी सोडून दिली, काळाची धारणा ज्यांनी सोडून दिली, रात्रीची आणि दिवसाची. चांगलं ध्यान करणाऱ्यांना माहिती आहे की त्यावेळेला काळ सुटून जातो. ध्यानाच्या वेळेला काळ सुटतो, देह बुद्धी सुटली, देहाची जाणीव सुटली की काळाची जाणीव सुटते. वस्तूमुळे काळ येतो, वस्तू नसेल तर काळ नाही. एक माळ रान आहे, त्या माळरानावर विशाल माळरान आहे, जिकडे पाहू तिकडे रेती असं ओसाड काहीही जिथं नाही असं माळरान. त्या माळरानावर एक झोपडी बांधली. झोपडी बांधल्याबरोबर तिथं काळ सुरू झाला. त्या झोपडी होण्याच्या आधीचा काळ, झोपडी असण्याचा काळ आणि अति वाऱ्या आणि वादळामुळे झोपडी नाहीशी झाल्यानंतर परतच तसंच्या तसं माळरान उरलं तो काळ. जेव्हा वस्तू निर्माण होते तेव्हा काळ निर्माण होतो. काळाची भावना केवळ वस्तूमुळे येते. वस्तूच्या निरपेक्ष काळ देखील नसतो. आपण कितीतरी घरी फोटो पाहतो की काय आमचे वडील आजोबा पणजोबा जन्म अमुक अमुक, तारीखच लिहिलेली आहे, मृत्यू अमुक अमुक. देह आहे तोपर्यंत काळ आहे, म्हणजे त्याच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ हा भूतकाळ आणि त्यांच्या दृष्टीने भविष्यकाळ, इतका काळ ते होते, त्यांचं वर्तमान एवढ्या काळात होता. ध्यानाच्या वेळेला असाही अनुभव तुम्हाला आला असेल की तेवढ्या वेळात जेवढ्या वेळात तुमचं मन अमन झालं, नाहीसं झालं, उन्मन झालं, तेवढ्या वेळात देहाची भावना नव्हती, काळाचीही भावना गेली. हे जे हे मी प्रत्येक वेळेला ध्यानाचं अशा करता सांगतोय की ध्यान करणाऱ्यांना तरी निदान थोडं कळेल, जे ध्यानही करत नाहीत त्यांना खूपच खूपच अधांतरी हे होऊन जाईल, कठीण कठीण वाटत जाईल. पण तशा प्रकारे देह असतानाच देहाबद्दलची भावना गेल्यामुळं काळाचीही भावना गेली, इतकं पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज सांगतायत रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले आत्मा राम देही आतले द्वंद्व तैसे पै निद्रिताचे नि अंगेशी साप तैशी उर्वशी तेवी स्वरूपस्था सरीशी देही द्वंद्वे. साप भय आणि उर्वशी काम ही निद्रिस्ताच्या जवळ काहीच कामाची नाहीत, त्याला पत्ताच नाही आपल्या जवळ साप आहे की उर्वशी आहे, कोणताच भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होणार नाही. तसा स्वरूपस्थ झाला तर देहाच्या ठिकाणची सगळी द्वंद्व नाहीशी होतात. म्हणून तयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही रत्ना गुंडेया काही नेणी जे भेदू. रत्न आणि गुंडेया म्हणजे धोंडा, याच्यामध्ये भेद आहे असं तो जाणत मानत नाही, नाहीतरी हिरा म्हणजे धोंडाच असतो. खूप उष्णतेनी आणि खूप मोठ्या दाबानी कार्बनच असा चकचकीत तयार होतो, इतका उत्तम तयार होतो आणि त्याचं फार मोठं मोल जगामध्ये येतं. अतिशय कडक, कोणतीही गोष्ट कापू शकतो इतका कडक. पोलाद देखील कापण्यासाठी मी असं ऐकले की समोर टोकदार हिरा असलेला हत्यार वापरतात, इतका कडक तोंडा आणि हिरा. शेण आणि सोनं हे जे व्यावहारिक उपयोगिता निरुपयोगिता किंवा कमी मूल्य अधिक मूल्य ते स्वरूपस्थाच्या जवळ राहत नाही, झोपलेल्या जवळ जसं साप आणि उर्वशी सारखे तसे. घरा येवोपा स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदा नो हे ज्ञानेश्वर महाराज आता लिहितायत. कोणीही जो म्हणेल की आम्ही गुणातीत आहोत त्याला या परीक्षेतून जायला लागेल, हे फार कठीण आहे. घरामध्ये स्वर्ग अवतरो किंवा वाघ येवो. परवा कराडमध्ये कोणाच्या तरी घरात वाघ चित्ता सॉरी काय बिबट्या बिबट्या चित्ता तर भारतात नाहीच आहे म्हणतात. बिबट्या म्हणजे सगळ्यात छोटा वाघांच्या आणि याच्या तुलनेने खूप छोटं वजन लहान आकाराचा असा तो येऊन बसलेला होता तर केवढा त्यांनी सगळीकडे गोंधळ माजवला. ज्ञानेश्वर महाराज मात्र लिहितायत की असा स्वर्ग नांदो आनंदी माणूस गात असतो की घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे, स्वर्गातच जणू आपण आहोत अशा रीतीने. असा स्वर्ग किंवा वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे हा गुणातीताचा अभ्यास अगदी पोचलो पोचलो असं म्हणणाऱ्यांना देखील अडचणीत टाकणारा आणि अजून अजून अभ्यासाची प्रेरणा देणारा असा आहे. तसा पोचलो म्हणायची सोय परमार्थात खरंच नाहीये. खरंच जो परमार्थात म्हणतो की आम्ही झालो त्याला काही काही कळलं नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते खरं आहे. निवटले न उपवडे. निवटले म्हणजे मारून टाकलेलं निवटून टाकलेलं. न उपवडे किंवा जिवंत असलेलं. जळी नले न विरुढे. निवटलेलं जसं परत जिवंत होत नाही, मला एक जण भेटला होता प्रवासात भेटला, तो सांगत होता की आम्ही तिकडं मराठवाड्यात असं एकदम टोकाला महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असं गाव काय करता, तर कुठेतरी मला वाटतं तो असा नोकरी करत होता, ड्रायव्हिंग स्कूल असेल किंवा एखाद्या कंपनीत असा, आणि इतक्या लांब कसा आला मी सहज विचारलं, तर तो म्हणाला की ती गाय रान आमच्या इथं होतं, तिथं सवर्ण आणि दलित, ते दलित तिथे येऊन झोपड्या वारंवार बांधायचे, आम्ही पाडायचो, आमच्या मालकीचं गाय रान होतं। चिकार भांडणं झाली म्हणला, मग पुढं काय झालं, आम्ही म्हणला खतमच करून टाकलं। बापरे म्हणला, आपले शेजारी बसले माणूस सहज सांगतोय, आम्ही खतम केले, तीन जण आम्ही खतम केले। तर मला त्यामुळं कोर्ट केस असल्यामुळं कुठं नोकरी लागत नाही, त्यामुळे अशी खासगी नोकरी मी करतोय। पण म्हणलं कोणी पाहिलं असेल ना, ते म्हणले ते तिकडं आम्हाला आत टाकल्यानंतर आमची जी बाहेरची माणसं होती त्यांनी ज्यांना ज्यांनी ती गोष्ट पाहिली ती त्यांनाही खतम करून टाकलं, निवटले। सहज बोलत होता, अगदी सहज। मी म्हटलं मग आता काय होईल, तो म्हटलं आता काय होणार, काही नाही, तारखा पडतात, जातो येतो। निवटले न उपवडे, निवटलेलं परत जिवंत होत नाही, जळीनले न विरुढे, एकदा बीज जाळलं किंवा दग्ध झालं की ते परत विरुढत नाही, अंकुरत नाही। साम्य बुद्धी न मोडे तयापरी, त्या प्रकाराने त्याचं देह बीज जळून गेलेलं, परत देह अंकुर फुटतच नाही। हा ब्रह्मा ऐसेनी स्तवीजो, किती वाजले, 9:30। हा ब्रह्मा ऐसेनी स्तवीजो, का नीच म्हणून निंदीजो, तरी नेणे जळो विझो राखोंडी जैसी। खुशाल ब्रह्मा म्हणून स्तवन करा, त्याला काही फरक पडत नाही, तो अलिप्तपणाने ऐकत असतो त्याचं स्तवन, त्याची स्तुती। का नीच म्हणून निंदीजो, कारण स्तुती ही देहापर्यंतच असते, अशा भावनेने राखोंडी जशी जळत नाही विझत नाही तशी त्याची गत, त्याची स्थिती होऊन राहिलेली असते। तैसी निंदा आणि स्तुती नये कोणीची व्यक्ती, कशाच प्रकाराने निंदा आणि स्तुती त्याच्या समोर व्यक्त होत नाही। नाही अंधारे का वाती सूर्या घरी, सूर्याच्या घरी अंधारच पडत नाही तर वाती लावून उजेड काय पाडायचा आहे। या दोन्ही गोष्टी जशा सूर्याच्या ठिकाणी नाहीत। ईश्वर म्हणून पूजिला का चोरू म्हणून गांजिला, वृषगजी वेढीला केला रावो। त्याला ईश्वर म्हणून पूजा करा का चोर म्हणून त्याला फार त्रास द्या। किंवा त्याला राजा करा का सुहृद पासी आले अथवा वैरी, वरपडे झाले परी नेणे राती पाहले तेज जेवी। किंवा सुहृद जवळ आले, वैरी वरपडे झाले, वरचढ झाले परी नेणे राती पाहले तेज जेवी। रात्रीला जसा काही फरक पडत नाही, रात्र जशी रात्रीच्याच भावाने राहते, सुहृद अथवा वैरी हे दोन्ही रात्रीला जसे समान। साही ऋतू येता आकाशे लिंपिजेची ना जैसे, आकाश जसा लिप्त होत नाही थंडीने काकडून जात नाही, पावसाने देखील त्याच्यात काही फरक पडत नाही. पाऊस पडून गेला की परत निरभ्र स्वच्छ, आकाशाला जसा लेप नाही. तेवी वैषम्य मानसे जाणीजेना, आणि कोही एकू पाही आचारू तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे. व्यापार हा अभिमान रूप, अभिमान शून्य असा त्याच्या ठिकाणी होतो. व्यापाराला कुठलाही अभिनिवेश त्याच्या ठिकाणी नसतो. सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले, जळतीगा कर्मफळे तेतो आगी. सर्वारंभ ही सर्व गोष्टींच्या आरंभी ते कर्म करावं अशी प्रवृत्ती किंवा संकल्प असतो, ती प्रवृत्तीच त्याच्या ठिकाणी नसते, त्याची कर्म तर असतात. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता असा तो असतो. जळती का कर्म फळे ते तो आगी, त्यामुळे त्याची त्या कर्मांची फळं देखील त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. दृष्टा दृष्टाचे निनावे भावची जीवी नुगवे. दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे स्वर्ग, इह आणि स्वर्ग. इह लोकींचे भोग अथवा परलोकींचे भोग याच्याविषयीचा भावच त्याच्या ठिकाणी नसतो. कधी कधी इहलोकी अगदी साधी असलेली व्यक्ती परलोकामध्ये आपल्याला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा धरून असते, परलोकाचा तरी भाव असतो. सेवी जे का स्वभावे पैठे होय, स्वभावानी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्थिर असतो आणि आत्मस्वरूपाचं सेवन करत असतो. सुखेना शिणे पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. त्याग आणि स्वीकार, सांडी आणि मांडी मंडण आणि खंडण, तो सुख आणि शीण याच्यामध्ये सापडत नाही. पाषाण जसा सुखानी किंवा दुःखानी सुखावत किंवा शिणत नाही, पण याच्याबाबत मात्र त्याचं कारण तो आत्मस्थितीमध्ये रमलेला असतो हे आहे. आता किती हा विस्तारू जाणे ऐसा आचारू तया ते तोची साचारू गुणातीतू, गुणांचे अतिक्रमणे घडे उपाये जेणे तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू. गुणातीताची लक्षणं सांगितली, आता गुणांचं हे जे अतिक्रमण आहे, गुणांना ओलांडून पलीकडे जाणं आहे, गुणातीत होणं आहे, त्याच्याकरता अजून एक उपाय खरं म्हणजे श्रीकृष्ण नाथ सांगत आहेत. तो ऐक असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आणि श्रीकृष्णनाथ अर्जुनाला म्हणत आहेत. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान समती त्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. फार सुंदर श्लोक शेवटाला आलेला आहे हा अध्याय. याच्यानंतर एकच श्लोक आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. ही लक्षणं पुढे पुढे इतकी मोठी होऊन जातात की भगवंतांना स्वतःचाच दाखला देण्याखेरीज पर्याय राहत नाही. तो परमात्मा होऊन राहतो. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च, अमृत अव्यय अशा परमात्म्याचं देखील आपण अधिष्ठान आहोत. कोण? भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दल म्हणतायत, कारण आधीच्या श्लोकात आता पुढचा श्लोक आहे त्याच्यात ते असं म्हणतात की माम चयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, मला जो अव्यभिचारी भक्तीनी भजतो. इथं श्रीकृष्ण म्हणून ते बोलतायत, परमात्मा म्हणून देखील बोलतायत, पण श्रीकृष्ण म्हणून बोलतायत असा जर भाव असेल तर ऐका की ब्रह्माची देखील प्रतिष्ठा मी आहे, माझ्यामुळे ब्रह्म आहे असं भगवंत या अध्यायाच्या शेवटाला बोलतात. फार मोठ्या धाडसाचे श्लोक, फार मोठ्या बोधाचे श्लोक. पण हा पहिला माम चयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, या सगळ्या अध्यायाला भक्तीचा आणि अव्यभिचारी भक्तीचा असं एक सुंदर वळण भगवंतांनी दिलं. सगुणां समती त्यैतान, तो गुणांना उल्लंघतो ओलांडतो ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्मभावाला प्राप्त होतो. की ज्या ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे, ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च, अमृत म्हणजे ज्याला कधीही नाश नाही, अव्यय म्हणजे ज्याचा कधीही व्यय नाही, अशा शाश्वत अशा स्थितीची प्रतिष्ठा माझ्यामुळे आहे. अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मीची पांडवा, मीची बोली जे आघवा शब्दी, न झेपणार आहे हे सगळं. पण आपल्याला काय झेपत? अर्जुनाचा जो विषाद योग आहे तितपत आपल्याला झेपत, त्याच्यानंतर जो सांख्य योग आहे तो झेपत नाही, कर्मयोग झेपत नाही, कर्म संन्यास योग नाही, संन्यास योग नाही, ध्यान योग नाही झेपत. काय झेपत? काय ज्ञान विज्ञान योग नाही झेपत. आठवा अध्याय नाही, नववा तो तर ज्ञानेश्वरांचा किती लाडका प्रिय अध्याय, आणि दहावा विभूती योग आम्हाला नाही पाहतायत. भारद्वाजामध्ये, हिमालयामध्ये, गंगेमध्ये, H2O गंगा म्हणजे काय विशेष आहे, गंगेमध्ये परमात्मा नाही पाहतायत. अकरावा मुळीच नाही, तो तर अद्भुत असा रस त्याच्यामध्ये आहे. अथवा आठवा अध्याय, अकरावा अध्याय झेपत नाही, बारावा नाही, कोणताच अध्याय नाही. प्रकृती पुरुष योग नाही, आणि गुणातीत जोपर्यंत सत्वरज गुण तमाचं वर्णन चाललेलं होतं तेव्हा काय छान आहे, पण गुणातीताचं लक्षण किती वेगळं, आम्ही कुठं ते कुठं असं होऊन जातं, मग काय आम्हाला. पुरुषोत्तम योग पंधरावा नाही, दैवासुर संपत्ती योग, आसुरी संपत्ती नसावी एवढं वाटतं, दैवी संपत्तीचे आपण आहोत असं वाटत नाहीच. अशी आपली अडचण आहे, इथपासून आपल्याला मार्ग काढायचा आहे हे समजून घ्यायचं आहे, आपल्या बुद्धीमध्ये हे ठसेल तितकं ठसवायचं आहे, साधना करायची आहे. खरं ठसेल ते श्रवण आणि साधनेनी आणि आपल्या धैर्याने केलेल्या प्रयत्नांनी. जेव्हा विपरीत परिस्थिती येईल, जेव्हा मोहाची परिस्थिती येईल, जेव्हा लोभाची परिस्थिती येईल, जेव्हा क्रोधाची कामाची परिस्थिती येईल, तेव्हा आम्ही कसे वागतो याच्यावर आमचा सगळा परमार्थ अवलंबून राहील. त्यामुळं या मार्गाने समजून घेणं आणि एका योग्य मार्गाने परमार्थ जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्याला करायचं आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी स्वामी जी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।